अशा या इश्काच्या सरदाराला एक प्रेमपरी भेटते, एरिका. ती पाहताच बाला कलिजा खलास झाला अशी आपल्या या इश्काच्या सरदाराची अवस्था, तर तू मदन आणि मी रती अशी एरिकाची गती. त्याच्या प्रेमाशिवाय तिला काहीही सुचत नाही, रुचत नाही. अहो, मदन बाधा याहून का वेगळी असते? ऐकूया एरिकाचं मनोगत.
येणारे